आता त्यास जवळची होती त्यांची नावे कर्शना, शेथार, अदमाथा, तारशीश, मेरेस, मर्सना, ममुखान हे सात जण पारस आणि माध्य मधले अत्यंत महत्त्वाचे अधिकारी होते. राजाला भेटण्याचा त्यांना विशेषाधिकार होता. राज्यातले ते सर्वात उच्च पदावरील अधिकारी होते.